खंड तिसरा प्रकरण पाचवे बालशिक्षण। सन 1897 जानेवारीमध्ये मी डर्बनला उतरलो तेव्हा माझ्याबरोबर तीन मुलगे होते, माझा भाचा सुमारे 10 वर्षांचा, माझा मोठा मुलगा 9 वर्षांचा आणि दुसरा मुलगा 5 वर्षांचा। या सर्वांना शिकवायचे कुठे? गोऱ्या लोकांसाठी ज्या शाळा होत्या त्यात मी आपल्या मुलांना पाठवू शकत होतो, पण ते केवळ मेहरबानी व अपवाद म्हणून। इतर सर्व हिंदी मुले तिथे शिकू शकतील अशी स्थिती नव्हती। हिंदी मुलांच्या शिक्षणासाठी ख्रिस्ती मिशनच्या शाळा होत्या, त्यात आपल्या मुलांना पाठवण्याची माझी तयारी नव्हती। तेथे मिळणारे शिक्षण मला पसंत नव्हते, तेथे गुजरातीतून शिक्षण कोठून मिळणार? इंग्रजी मार्फतच मिळायचे आणि फारच प्रयास केला तर अशुद्ध तामिळ किंवा हिंदी मार्फत। ही व इतर न्यूने मला खपण्यासारखी नव्हती। मी स्वतः मुलांना शिकविण्याचा थोडासा प्रयत्न करीत असे, पण तो अतिशय अनियमित होता। माझ्या पसंतीला येईल असा गुजराती शिक्षक मला मिळाला नाही। मी विचारात पडलो, माझ्या पसंतीचे शिक्षण मुलांना देईल अशा इंग्रजी शिक्षकासाठी मी जाहिरात दिली। या तऱ्हेने जो शिक्षक मिळेल त्याच्यामार्फत थोडे नियमित शिक्षण द्यावे आणि बाकीचे मी स्वतः जमेल तसे चालवावे असा विचार केला। एका इंग्रजबाईला 7 पौंडांच्या पगारावर ठेवली आणि गाडे कसे तरी रेटले। मी मुलांशी गुजरातीतच बोलत चालत असे, त्यामार्फत त्यांना थोडेसे गुजराती मिळत असे। त्यांना हिंदुस्थानात पाठवून देण्यास मी तयार नव्हतो। मला त्यावेळीही वाटत असे की लहान मुलांनी आईबापांपासून दूर राहिलेले बरे नाही। सुव्यवस्थित घरामध्ये जे शिक्षण मुलांना सहजी मिळते ते छात्रालयात मिळणे शक्य नाही, त्यामुळे मुले बहुतांशी माझ्याजवळ राहिली। भाचा व थोरला मुलगा या दोघांनाही थोडे महिने मी स्वदेशी निरनिराळ्या छात्रालयांमध्ये ठेवले खरे, पण तिकडून त्यांना लवकरच परत बोलावून घेतले। पुढे माझा मोठा मुलगा बराच मोठा झाल्यानंतर स्वतःच्या इच्छेने अहमदाबादच्या हायस्कूलात शिक्षण घेण्यासाठी दक्षिण आफ्रिका सोडून आला। माझ्या भाच्याला मी जे काही देत होतो तेवढ्यावर त्याला संतोष होता अशी माझी समजूत आहे। तो भर तारुण्यामध्ये थोडक्याच दिवसाच्या आजारानंतर परलोकवासी झाला। इतर तीन मुलगे कधी कोणत्याही शाळेत गेलेलेच नाहीत। दक्षिण आफ्रिकेतील सत्याग्रहाच्या अनुषंगाने मी स्थापिलेल्या शाळेमध्ये त्यांचा थोडासा नियमित अभ्यास झाला। माझे हे प्रयोग अपूर्ण होते। माझी इच्छा होती तेवढा वेळ मी मुलांकडे देऊ शकत नसे, त्यामुळे आणि इतर अनिवार्य योगायोगांमुळे माझ्या मनाजोगते पुस्तकी शिक्षण मी त्यांना देऊ शकलो नाही। माझ्या सर्व मुलांची याबाबतीत माझ्याविरुद्ध तक्रार आहे, कारण जेव्हा त्यांची बीए एमए किंबहुना मॅट्रिक्युलेटची गाठ पडते तेव्हा स्वतः शाळेत न शिकल्याचे वैगुण्य त्यांना जाणवते। असे असूनही माझा स्वतःचा असा अभिप्राय आहे की त्यांना जे अनुभव ज्ञान प्राप्त झाले आहे, आईबापांचा जो सहवास त्यांना मिळू शकला, स्वतंत्रतेचा जो पदार्थ पाठ त्यांना शिकण्यास मिळाला, तो जर मी त्यांना कोठूनही शाळेत पाठवण्याचा आग्रह धरला असता तर मिळाला नसता। त्यांच्याबद्दल जो निश्चिंतपणा मला आज आहे तो नसता, आणि ते जो साधेपणा आणि सेवाभाव शिकले आहेत तो माझ्यापासून दूर राहून विलायतेत किंवा दक्षिण आफ्रिकेत कृत्रिम शिक्षण घेतल्याने त्यांचे मध्ये आला नसता। उलट त्यांची कृत्रिम राहणी माझ्या देशकार्यामध्ये मला विघ्नरूप झाली असती। त्यामुळे जरी मी त्यांना माझी इच्छा होती तेवढे पुस्तकी शिक्षण देऊ शकलो नाही, तरीही माझ्या पुढच्या वर्षांचा विचार करता त्यांच्यासंबंधीचे माझे कर्तव्य मी यथाशक्ती बजावले नाही अशी माझी समजूत होत नाही किंवा मला पश्चातापही होत नाही। याच्या उलट माझ्या वडील मुलाच्या बाबतीत मला जो खेदजनक परिणाम दिसतो तो माझ्या अर्धकच्च्या पूर्वकाळाचा प्रतिध्वनी आहे असे मला नेहमी वाटत आले आहे। ज्याला मी माझा मोहकाल किंवा वैभवकाल असे समजतो त्याचे पूर्ण स्मरण राहील एवढे त्यावेळी त्याचे वय होते, पण तो माझा मोहकालच होता असे त्याला का वाटावे? त्याने असे का समजू नये की तो काळ माझा ज्ञानकाल होता आणि त्यानंतर झालेली परिवर्तने अयोग्य आणि मोहजन्य होती? त्याला असे का वाटू नये की त्यावेळी मी जगाच्या मळलेल्या रस्त्याने चाललो होतो आणि त्यामुळे सुरक्षित होतो, त्यानंतर केलेले फेरफार हेच माझ्या सूक्ष्म अभिमानाचे आणि अज्ञानाचे द्योतक आहेत? माझ्या मुलांना बॅरिस्टर सारख्या पदव्या मिळाल्या असत्या तर काय बिघडले असते? मला त्यांचे पंख कापून टाकण्याचा काय अधिकार होता? मी त्यांना पदव्या वगैरे घेऊ देऊन स्वतःच्या आवडीनुरूप आयुष्याचा मार्ग ठरविण्याच्या स्थितीला का आणून पोचवले नाही? अशा तऱ्हेचा युक्तिवाद माझ्या कित्येक मित्रांनीही माझ्यापाशी केला आहे। मला या म्हणण्यात काही अर्थ वाटलेला नाही. माझा अनेक विद्यार्थ्यांशी संबंध आला आहे. इतर मुलांवर मी अन्य तऱ्हेचे प्रयोगही केले आहेत किंवा करण्याच्या कामी मदत केली आहे. त्यांचे परिणामही मी पाहिले आहेत. हे तरुण व माझे मुलगे आज सारख्याच वयाचे आहेत. माणुसकीच्या बाबतीत ते माझ्या मुलांना मागे टाकतील आणि माझ्या मुलांनी त्यांच्यापासून विशेष शिकण्यासारखे असेल असे मला वाटत नाही. तरी पण माझ्या प्रयोगांचा नक्की परिणाम पुढेच कळणार. या विषयाची येथे चर्चा करण्यातील तात्पर्य एवढेच की मनुष्य जातीच्या उत्क्रांतीचा अभ्यास करणाऱ्याला गृहशिक्षण व शाळेतील शिक्षण यामध्ये कसा फरक पडतो आणि आईबापांनी स्वतःच्या जीवनामध्ये केलेल्या फेरफारांचा त्यांच्या बालकांवर काय परिणाम होतो याचा थोडा बहुत अंदाज करता यावा. शिवाय आणखी या प्रयोगांवरून सत्याच्या पुजाऱ्याला सत्याची आराधना आपल्याला कोठवर घेऊन जाऊ शकते ते पाहता येईल आणि स्वतंत्रता देवीच्या उपासकाला ती देवी कशा तऱ्हेच्या आहुती मागत असते तेही समजू शकेल. हेही या प्रकरणाचे एक तात्पर्य आहे. मुलांना आपल्याजवळ ठेवूनही जर मी स्वाभिमानावर पाणी सोडले असते तर इतर हिंदी बालकांना मिळत नाही ते माझ्या मुलांसाठीही मी इच्छिता कामा नये हा विचार जर मी कायम केला नसता तर मी माझ्या मुलांना पुस्तकी शिक्षण देऊ शकलो असतो खरे. तर मी माझ्या मुलांना पुस्तकी शिक्षण देऊ शकलो असतो खरे, पण मग ते जो स्वतंत्रतेचा किंवा स्वाभिमानाचा पदार्थपाठ शिकले तो शिकू शकले नसते. आणि जेथे स्वतंत्रता आणि अक्षरज्ञान यांच्यामध्येच पसंती करायची असते तेथे स्वतंत्रता अक्षरज्ञानापेक्षा हजार पटींनी बरी असे कोण म्हणणार नाही. ज्या नवयुवकांना मी 1920 साली स्वातंत्र्य विघातक शाळा कॉलेजे सोडून बाहेर पडण्याचे निमंत्रण दिले आणि ज्यांना निरक्षर राहून उघड्या रस्त्यावर खडी फोडणे हे गुलामीमध्ये राहून अक्षरज्ञान मिळविण्यापेक्षा चांगले आहे असे सांगितले ते आता माझ्या म्हणण्याचे मूळ कदाचित समजू शकतील.